हरि ॐ नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यम्बकाय त्रिपुरान्तकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः। ॐमेका च मे तिस्रश्च मे पञ्च च मे सप्त च मे नव च म एकादश च मे त्रयोदश च मे पञ्चदश च मे सप्तदश च मे नवदश च म एकविगंशतिश्च मे त्रयोविगंशतिश्च मे पञ्चविगंशतिश्च मे सप्तविगंशतिश्च मे नवविगंशतिश्च म एकत्रिगंशच्च मे त्रयस्त्रिगंशच्च मे चतस्रष्टमेष्टौ च मे द्वादश च मे षोडश च मे विगंशतिश्च मे चतुर्विगंशतिश्च मेष्टाविगंशतिश्च मे द्वात्रिगंशच्च मे षट्त्रिगंशच्च मे चत्वारिगंशच्च मे चतुश्चत्वारिगंशच्च मेष्टाचत्वारिगंशच्च मे वाजश्च प्रसवश्चापि जश्च क्रतुश्च सुवश्च मूर्धा च व्यश्नियश्चान्त्यायनश्चान्त्यश्च भौवनश्च भुवनश्चाधिपतिश्च ॐमिडा देवहूर्मनुर्यज्ञनीर्बृहस्पतिरुक्तामदानीशगंसि षड्विश्वे देवासूक्तवाचः पृथिवीमातर्मा माहिगंसीर्मधुमनिष्ये मधुजनिष्ये मधुवक्ष्यामि मधुवदिष्यामि मधुमतीम् देवेभ्यो वाचमुद्यासगं शुश्रूषेण्याम् मनुष्येभ्यस्तम् मा देवा अवन्तु शोभायै पितरोऽनुमदन्तु। ॐ शान्ति शान्ति शान्तिः।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून घ्यावा। आपापले मोबाईल फोन्स आपण बंद अथवा सायलेंट मोडवरती ठेवावेत। परमहंस सद्गुरू स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। माझ्याप्रमाणेच जून 1987 मध्ये सद्भक्त शशांक आणि सौभाग्यवती अंजू यांचाही विवाह झाला। दोन्हीही विवाह स्वामीजींच्याच पुढाकारानं झाले होते। 1977 ते 1982 दरम्यान स्वामींकडे येऊ लागलेल्या सर्व मुलांना चतुर्भुज करून स्वामीजींनी त्यांच्या अभिनव पारमार्थिक कार्याचं नवं दालनच जणू खुलं केलं। लग्न झालं की पती पत्नी दोघांच्याही पूर्वाश्रमीच्या जीवनात अमूलाग्र बदल होतो। मुलांसाठी आपल्या पत्नीला सर्व कुटुंबात गुण्यागोविंदानं सामावून घेण्याचं एक मोठं आव्हान असतं। नवीन आलेल्या मुलीला हळुवारपणे समजावून घेऊन तिचा आत्मविश्वास वाढवत तिच्यातली आपलेपणाची भावना वृद्धिंगत करणं हे काही सोपं काम नसतं। मुलीसाठी तर एका फारच मोठ्या स्थित्यंतराला तिला सामोरं जावं लागतं। आपलं घर, आपलं नाव, आपली प्रेमाची माणसं या साऱ्यांपासून ती एकाएकी अलग होऊन जाते। एक प्रकारे अपरिचित कुटुंबामध्ये समाविष्ट होण्याची नवीनच धडपड तिच्या जीवनात सुरू होते. स्वामीजींच्या इतकी सखोल जाणीव या बाबतीत अजून कोणाची बरं असू शकेल. संसाराचं वास्तव आमच्यासाठी नाजूकपणानं उलगडवून सांगताना त्यांना अपार कष्ट घ्यावे लागत होते. या गोष्टीची जाणीव 25-30 वर्ष झाल्यानंतर मागे वळून पाहताना होते आहे. ज्ञानेश्वर महाराज भक्ताची चिंता वाहणाऱ्या भगवंताबद्दल म्हणतात, देवी मी तया जैसे असती तैसिया कळी काळ नोकोनिया घेतला पटा. भक्ताचा मी पत्कर घेतल्यामुळे तो जसा असेल तशा परिस्थितीत त्याची दुर्मती आणि दुर्गती यांना मी रोखून धरतो. नेमक्या त्याच चालीवर आम्हा मुलांचे संसार सुरळीत व्हावेत, त्यात कमीत कमी संघर्ष निर्माण व्हावेत यासाठी ते झटत असत. आमची लग्न लावून ते मोकळे झाले असं म्हणण्यापेक्षा आमची लग्न लावून ते अजूनच अडकले असं म्हणावं लागेल. किंबहुना याही पुढे जाऊन कोणाच्या संसारात अडकणारा हा महात्मा नव्हताच मुळी, परंतु प्रेमात मात्र खचितच अडकलेला होता. नवीन लग्न झालेल्या मुलामुलींनी बदललेल्या परिस्थितीत आपला परमार्थ निर्धारानं राखलाच पाहिजे यासाठी त्यांनी आटोकाट प्रयत्न केले. मुलींना खूप प्रेमानं आणि मातृत्वाच्या कळवळ्यानं ते दिलासा देत असत. सासरच्या माणसांची मनं जिंकण्यासाठी नाना युक्त्या प्रयुक्त्या समजावून सांगत. काही नाही तर निदान माझ्यासाठी तरी हे सर्व कर अशा प्रेमाच्या अटी त्यांना घालत असत. तुमच्या घरात कोणीही कितीही अपमान केला तरी स्वामीजी तुमच्या पाठीशी सदैव उभे आहेत असा दृढ भाव त्यांच्यात जागृत ठेवत असत. मात्र मुलांना समजावून सांगण्यापेक्षा ठणकावून सांगण्याचं तंत्र त्यांनी अवलंबलेलं होतं. मुलींचं मन नाजूक असतं ते जपण्याचा प्रयत्न करा. तिला एकाकी वाटणार नाही याची खबरदारी घ्या. थोडं तिच्या कलानी घ्यायला आपण शिकलंच पाहिजे अशा प्रकारची शिकवण ते आम्हाला देत होते. परंतु त्यांचा खरा कटाक्ष आणि खरा भर होता तो परमार्थावर. नित्याच्या साधनेशी तडजोड कुठल्याही परिस्थितीत होता कामा नये आणि केंद्रातील उपस्थितीत सातत्य राखलं गेलंच पाहिजे या दोन बाबतीत त्यांनी एक प्रकारे आम्हा मुलांना धारेवर धरलं होतं. यात कुठल्याही प्रकारची अवाजवी सक्ती नव्हती तर अलोट प्रेम आणि निष्ठा यातून उपजलेला आग्रह होता. त्यांच्या इच्छेनुसार वागण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्नांची पराकाष्ठा करत होतो आणि हे सर्व यथाशक्ती जमवत असताना महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही फार आनंदात होतो. एक प्रकारची मस्ती चढल्यासारखे त्यांचं प्रेम ओढवून घेण्यासाठी आम्ही धडपडत होतो. 1987 सालची गुरुपौर्णिमा माझ्या आठवणीप्रमाणे ऑगस्ट महिन्यात झाली असावी. सध्या आपण करतो त्यानुसार प्रत्यक्ष उत्सवाआधी 8-9 दिवस पूजन करण्यास तेव्हा सुरुवात झालेली नव्हती. गुरुपौर्णिमेनंतरच्या रविवारी टिळक स्मारक मंदिराच्या तळमजल्यावरील सभागृहात सकाळ सायंकाळ असा उत्सव होत असे. सकाळचा कार्यक्रम 3-3.5 तास आणि सायंकाळचा 2-2.5 तास असा एकंदरीत भरगच्च दिवस असे. असं असलं तरी काही जणांना स्वामीजी प्रत्यक्ष उत्सवाच्या अलीकडच्या वारी पूजनाला बोलवत असत. 1987 प्रथमच त्यांनी त्यावेळच्या नवीन जोडत्यांना एकदम बोलावलं होतं. पंकज, सुनील, शशांक आणि मी अशा चौघांना सहकुटुंब त्यांनी बोलावलं. आम्ही मायाला जाऊन त्यांची आणि पूजनीय सरला मातोश्रींची पूजा केली. आम्हा 8 जणांना पाहून त्यांना अत्यंत संतोष वाटत होता. ते म्हणाले, बघा तुमची लग्न झाल्यामुळे चार ऐवजी तुम्ही आठ जण आलात। आता तुमची मुलं बाळं सुद्धा रांगत रांगत इकडे येतील। आपलं काम 100 वर्षांहून अधिक टिकवायचं असेल तर अशा एकामागून एक येणाऱ्या पिढ्या केंद्रात येत राहायला पाहिजेत। त्यांनी आम्हा सर्वांना खूप प्रेमानं आशीर्वाद दिले। ते म्हणाले, तुम्हाला इह आणि पर या दोहींचाही लाभ होईल। हे म्हणताना क्षणभर ते कातर झाले आणि पुढच्याच क्षणी निर्लिप्त होऊन गेले। मला म्हणाले, यावर्षीच्या उत्सवात तू आणि शशांक तुमच्या बायकांबरोबर मंडळातर्फे पूजा करा। हे ऐकून आम्हाला खूपच आनंद झाला, पण त्याच वेळेस थोडस ढासतावल्यासारखंही झालं। एरवी स्वामीजींची पाद्यपूजा होत असताना बाजूला बसून पुरुष सुक्त श्री सुक्त म्हणण्याचा आम्हाला सराव होता, परंतु आपणच पूजन करायचं आणि तेही 400-500 साधकांसमोर, याचं थोडंसं दडपण आलं। तेव्हा उत्सव सकाळ संध्याकाळ असला तरी मंडळातर्फेचं गुरुपूजन हे सकाळच्या सत्रातच होईल। कार्यक्रमात दोन मनोगत स्वामीजी सरलाताईंचं पूजन आणि स्वामीजींचं आशीर्वचन असे। सायंकाळच्या कार्यक्रमात 3 गुरुस्तवनं आणि पुन्हा स्वामीजींचं आशीर्वचन असे। दोन्हीही वेळेला आशीर्वचनानंतर साधक स्वामीजी सरलाताईंचं पूजन करीत। सकाळच्या उत्सवात गुरुपूजनाची आम्ही चौघांनी जय्यत तयारी केली होती, परंतु इतक्या मोठ्या संख्येने जमलेल्या साधकांपुढे पूजन करताना आपल्या मनातले भाव बहिर्मुख होतील की काय अशी शंका मला वाटत होती। प्रत्यक्ष पूजनाच्या कार्यक्रमास स्वामीजी झळफळीत पितांबर नेसून आले होते। अंगावर पांढरं शुभ्र उपरणं आणि पूजनीय सरला मातोश्री भरजरी साडी नेसून आल्या होत्या। टिळक स्मारक मंदिरात ते दोघे आसनावर बसले आणि आम्हा सर्वांच्या भावाचं अक्षरशः रूपांतरण घडलं। स्वामीजींची विलक्षण गंभीर पण प्रसन्न मुद्रा आणि त्यांच्या चेहऱ्यावर अंगप्रत्यंगांमधून प्रकट होणारं तेज यांनी आम्ही सुरुवातीलाच भारावून गेलो। सरला मातोश्रींची तृप्त सोज्वळ आणि संतुष्ट मूर्ती पाहून त्यांच्याकडे बघतच राहावंसं वाटत होतं। या दैवी दाम्पत्याची पूजा करण्यासाठी आपण खरोखरच लायक आहोत का असा संदेह मनात डोकावत होता। सद्भक्त विलासच्या मार्गदर्शनाखाली आम्ही चौघांनी मिळून स्वामीजी आणि सरलाताईंचं यथासांग पूजन केलं। पूजन करता करता मनातल्या शंका कुठल्या कुठे पसार झाल्या। त्या सभागृहात स्वामी सरलाताई आणि आम्ही चौघं इतकेच शिल्लक राहिलो आणि चमत्कार घडावा त्याप्रमाणे बाकी सर्वांचा विसर पडत गेला। स्वामीजींच्या मुद्रेवरील धीरगंभीर भाव आणि त्यांच्या डोळ्यात उभी राहिलेली साक्षात करुणा यांनी अक्षरशः रोमांचित व्हायला होत होतं। कुठलाही पूजाविधी न करता स्वामीजींची गूढगंभीर मुद्रा आणि पूजनीय मातोश्रींची शीतल दृष्टी यांचा अनुभव घेत फक्त बसून राहावं असं वाटत होतं। सौभाग्यवती रेवती आणि सौभाग्यवती अंजू यांनाही त्यांचे भाव अनावर झाले। पूजनाचे सर्व उपचार व्यवस्थित पार पडले। त्या पूजनाचा खोल संस्कार हृदयावर उमटला। त्या दिवशी सकाळ संध्याकाळच्या उत्सवात आम्ही उत्साहानं सहभागी झालो खरे, परंतु स्वामीजींची अपूर्व दयादृष्टी पुन्हा पुन्हा आठवत राहिली।
दिवसकर काकू या अभंग म्हणा.
धन्य हनुमंत वीर करी जनांचा उद्धार. धन्य हनुमंत वीर करी जनांचा उद्धार. जेणे केली सीता शुद्धी अति तीव्र जाची बुद्धी. जेणे केली सीता शुद्धी अति तीव्र जाची बुद्धी. जेणे केली सीता शुद्धी अति तीव्र जाची बुद्धी. धन्य हनुमंत वीर करी जनांचा उद्धार. धन्य हनुमंत वीर करी जनांचा उद्धार. ज्याचा रामासी आधार जो शिवाचा अवतार. ज्याचा रामासी आधार जो शिवाचा अवतार. ज्याचा रामासी आधार तो शिवाचा अवतार. धन्य हनुमंत वीर करी जनांचा उद्धार. धन्य हनुमंत वीर करी जनांचा उद्धार. माधव जाई लोटांगणी. माधव जाई लोटांगणी. सांभाळावे मज लागोनी. सांभाळावे मज लागोनी. सांभाळावे मज लागोनी. सांभाळावे मज लागो. धन्य हनुमंत वीर करी जनांचा उद्धार. धन्य हनुमंत वीर करी जनांचा उद्धार. राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान की. 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 राम लक्ष्मण जानकी जय बोलो हनुमान.
वाह हरि हरि. समत्व योग अर्जुनाला समजावून देताना भगवंत म्हणतात सर्व आकांक्षा व संकल्प वर्ज करून कर्मे कर. हे कर्म मी करीन ते पूर्ण करीन असे मनातही आणायचे नाही. कर्मफळाचा विचार करायचा नाही. यस्य सर्वे समारंभाः कामसंकल्प वर्जिताः. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः. पण कोणतेही कर्माचा संकल्प केल्याशिवाय किंवा निश्चय केल्याशिवाय ते सिद्धीस जाईल काय? भगवंत तर कर्माचा संकल्प न करण्यास सांगत आहेत. कोणतेही कर्तव्य कर्म करत असताना निश्चय पाहिजेच ना, त्याशिवाय कर्तव्य कर्म कसे सिद्धीला जाईल? प्रत्येक पुरुषाजवळ निश्चयात्मक बुद्धीची गरज आहे ना, असे भगवंतच म्हणतात. तर कर्म करीत असताना संकल्प का करू नये याबद्दल समजावून सांगावे. बऱ्याच दिवसांपासून हा प्रश्न आहे. प्रत्येक वेळेला तो मी बाजूला ठेवत त्या त्या दिवशी आलेले प्रश्न घेत गेलो. आणि हा प्रश्न म्हणजे एक प्रकारे विचाराचा गुंता असल्यामुळे मग मी तो मागे ठेवत गेलो. बऱ्याच अध्यायामध्ये कर्माचा मागचा पुढचा जो विचार सांगितलेला आहे तर तो लक्षात न घेता केवळ त्या त्या ठिकाणची वचनं उचलून प्रश्न विचारलेला आहे. अशा वेळेला कुठून सांगायला सुरुवात करावी अशी एक प्रकारे अडचण वाटायला सुरुवात होते. भगवंतांनी कर्मयोग सांगताना या कर्मयोगाचा प्रथम उल्लेख दुसऱ्या अध्यायामध्ये केला तेव्हा ते तुझा कर्मामध्येच अधिकार आहे, फळामध्ये तुझा अधिकार नाही. फळामध्येही तुझा अधिकार आहे पण फळाच्या ठिकाणी असलेला अधिकार तू सोडून दे. तू फळाकडे लक्ष न देता कर्म कर. तसंच कर्म न करण्याकडे देखील तुझी रुची नसावी असं सांगितलं. अशा प्रकारे तू योगस्थ हो. योगस्थ हो याचा अर्थ आत्मविचार जो त्या आधी सांगितला सांख्य बुद्धी म्हणून, तो विचार पक्का ध्यानात ठेवून तू कर्म कर. संग टाकून कर्म कर. संग टाकून म्हणजे फळाचा संग टाकून आणि देहाचा संग टाकून कर्म कर. असं कर्म करण्यालाच समत्व असं म्हणतात आणि समत्वम योग उच्यते आणि या समत्वालाच योग असं म्हणतात असं दुसऱ्या अध्यायातलं वचन सुरुवातीला त्यांनी कोट केलेलं आहे. आणि मग चौथ्या अध्यायातलं एक वचन कोट केलं, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुहु पंडितं बुधा. ज्याच्या सर्व कर्मांमधून सर्व समारंभ आपल्या जीवनातल्या एकूण कर्मांना भगवंत समारंभ असं म्हणतात. आपण एखादा समारंभ कसा करतो तो जास्त चांगला सजवून करतो तशी आपली सगळी कर्म समारंभपूर्वक व्हावीत, सजवून व्हावीत. पण त्याच्यामध्ये कामना नसावी आणि संकल्प नसावेत. ज्याच्या सर्व समारंभामध्ये कर्मामध्ये काम आणि संकल्प वर्जित होऊन हे समारंभ घडतात, आपली कर्म घडतात, या कर्मांना ते समारंभ असं म्हणतात. ज्ञानाग्नीमुळं म्हणजे आपण परमात्म स्वरूप आहोत या ज्ञानाच्या बोधामुळं दग्ध कर्माणं कर्म दग्ध होऊन जातात. म्हणजे कर्म वासनेनी शिल्लक राहत नाहीत. कर्माच्या नंतर कर्माची स्मृती, कर्माच्या भोगाची स्मृती ही नाहीशी होते. जसं बीज दग्ध केलं की परत उगवत नाही तसं प्रत्येक कर्मातली वासना दग्ध झाल्यामुळं जीव देखील मुक्त होतो. असं ज्ञानाग्नीमुळे ज्याची सगळी कर्म दग्ध होऊन गेलेली आहेत, तमाहुहू पंडितम बुधाहा, त्याला ज्ञानी पुरुष पंडित म्हणजे ज्याची बुद्धी शुद्ध झालेली आहे असं मानतात, असं म्हणतात. असा चौथ्या अध्यायातला एक श्लोक कोट केलेला आहे. त्याच्यानंतर एकदम सहाव्या अध्यायातला एक श्लोक कोट केलाय. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः, एवढंच वचन कोट केलेलं आहे. तो ध्यानाच्या संबंधीचा श्लोक आहे. ध्यानाची विस्तृत प्रक्रिया सांगितल्यानंतर परत एकदा ध्यानाची प्रक्रिया सहाव्या अध्यायामध्ये सांगितली, ते हे श्लोक आहेत. संकल्पाने निर्माण होणारे संकल्प प्रभव असे काम, त्यांचा अशेष त्याग ज्यांनी केला, मनसा एव इंद्रिय ग्रामम विनियम्य समंततः, सर्व इंद्रिय ग्राम आणि मन हे सर्व बाजूनी उत्तम रीतीने ज्यांनी आवरून धरलं, शनैही शनैही उपरमेत बुद्ध्या धृती गृहीतया, त्याची बुद्धी ही हळूहळू उपराम पावते, विषयांपासून मागं फिरते. आत्मसंस्थम मनः कृत्वा न किंचिदपि चिंतयेत, अशा वेळेला मन आत्मसंस्थ करावं, आत्म्याशी जोडून द्यावं, त्या ठिकाणी आत्मबोध असावा, आणि मग कशाचं चिंतन करणं टाळावं. म्हणजे आपण आत्मा आहोत, परमात्मा झालेले आहोत, हे देखील चिंतन नको, चिंतनरहित व्हावं. असा ध्यानाच्या वेळेला सांगितलेला जो श्लोक आहे, त्याच्यातला संकल्प शब्द उचलून तो वापरलेला आहे. आणि मग विचारलेला आहे, पण कोणतेही कर्माचा संकल्प केल्याशिवाय किंवा निश्चय केल्याशिवाय ते कर्म सिद्धीला जाईल काय? माझी तुम्हाला अशी विनंती आहे किंवा प्रार्थना आहे की कुठलाही ग्रंथ वाचत असताना मधली मधली विधानं उचलू नका आणि एक जंबल निर्माण करू नका. कोणती गोष्ट कोणत्या वेळेला कशाकरता सांगितलेली आहे हे न समजता ग्रंथ वाचू नका. हा जो संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः, हा ध्यान सिद्ध होण्यासाठी सांगितलेला श्लोक आहे. आणि ध्यानाच्या वेळेला संकल्प विकल्प चालत नाही, संकल्पांचा त्याग करावा लागतो. आणि यस्य सर्वे समारंभाः काम संकल्प वर्जिताः, हे कर्मयोग्याचं वर्णन आहे, तुमचं नाहीये. तुम्ही लक्षात घ्या की भगवद्गीतेचा प्रत्येक श्लोक सांप्रत तुम्हाला लागू पडत नाही. हे जर समजलं नाही तर तुम्ही काहीही घ्याल आणि काहीही विचाराल असं घडण्याची शक्यता आहे. हे जे सगळे श्लोक आहेत, कर्मयोगाचं वर्णन करणारे आणि कर्मणी अकर्म आणि अकर्मणी कर्म हे ज्याच्या जीवनामध्ये मुरलेलं आहे अशा पुरुषाचं वर्णन करणारे श्लोक आलेले आहेत. त्याच्यामध्ये भगवंतांनी स्वतःचं दिव्य जन्म आणि दिव्य कर्म या अध्यायाचं प्रारंभही सांगितलं. आणि एवढी मोठी चातुर्वर्ण्य व्यवस्था निर्माण करून देखील मी त्याच्यापासून अकर्ता आहे, मी त्याच्यातलं काहीही निर्माण केलं नाही अशा बोधामध्ये मी आहे असं भगवंत म्हणाले. भगवंतांच्या म्हणजे परमात्म्याच्या सत्तेवर ज्याच्या त्याच्या गुणकर्म विभागाप्रमाणे चातुर्वर्ण्य सत्ता निर्माण झाली, ही माझ्या अधिष्ठानावर झाल्यामुळं एक प्रकारे मी निर्माण केली, पण त्याचा कर्ता मी नाही, जो तोच आपल्या आपल्या अवस्थेचा कर्ता आहे. तुमचे गुणदोष त्यामुळं तुम्ही आत्ता जसे आहात तसे आहात, त्याचा माझ्याशी संबंध नाही. माझ्या अधिष्ठानावर विश्व निर्माण झालं तस्य कर्तारमपि माम, त्याचा कर्ता जरी मी अंततः असलो तरी विद्धी अकर्तारम अव्ययम, मी अत्यंत अकर्ता आहे आणि अविनाशी आहे असं समज. असं सांगितल्यानंतर भगवंत असं म्हणाले की तू एकदा खरंच नीट परत एकदा कर्म काय हे समजून घे. कर्मणो ही अपि बौद्धव्यम, कशाला कर्म म्हणतात हे तरी नीट समजून घे. बौद्धव्यमच विकर्मणहा, तसंच विकर्म म्हणजे साधनारूपी कर्म काय आहेत हेही तुला नीट समजून देत. अकर्मणश्च बौद्धव्यम, आणि अकर्म आत्मस्थिती काय असते हेही तुला नीट समजून घेणं गरजेचं आहे. गहना कर्मणो गतीही. म्हणून जेव्हा कर्म हा भगवद्गीतेच्या संदर्भात कर्म हा शब्द येतो तेव्हा नेहमी लक्षात घ्या कर्म म्हणजे कर्तव्यात्मक कर्म, याच्यापेक्षा दुसरं कर्म भगवंत उच्चारत देखील नाहीत, त्यांच्या मनातच नाही. जसं युद्ध हे कर्तव्यात्मक कर्म होतं ते त्यावेळेला अर्जुनाने करणं आवश्यक होतं, तसं आपल्या सगळ्यांना केवळ कर्तव्यात्मक कर्म किंवा नियत कर्मच करणीय आहे, याच्यापेक्षा वेगळं कर्म करणीय नाही. म्हणून कर्म म्हणजे जगात उदंड कोट्यावधी अब्जावधी कर्म चाललेली आहेत, पण मी जेवढी कर्म करतो तेवढीच माझ्या न्यायानी माझ्या गुणांनी माझ्या शिक्षणाप्रमाणे प्रकृतीप्रमाणे मला मिळालेल्या संधीप्रमाणे मला जी समाजाची सेवा करण्यासाठी कर्म मला मिळालेलं आहे तेवढंच कर्म अपेक्षित आहे. त्या कर्मामध्ये माझी सगळी कर्तव्य कर्म देखील आली, म्हणजे माझ्या मुलांप्रती कर्तव्य, माझ्या आईवडिलांप्रती कर्तव्य, माझ्या पत्नी किंवा पतीप्रती कर्तव्य, ही सगळी कर्तव्यात्मक कर्म देखील नियत कर्म म्हणूनच आली. आणि ही नियत कर्म संगरहित होऊन करायला सांगितलेली आहेत भगवंतांनी. म्हणून हे जे सगळे श्लोक आहेत त्याच्यात आपल्या कामाचं काय आहे आधी जर कळलं नाही तर नुसते बौद्धिक आणि तार्किक प्रश्न होतील की जे मला मुळीच आवडत नाहीत. भगवंतांनी कर्मयोग सांगताना यस्तु इंद्रियाणि मनसा नियम्या रभतेर्जुन कर्मेंद्रियैहि कर्मयोगम असत्तहास विशिष्यते, असे उद्गार काढले. सर्व इंद्रिय मनासहित जो आवरून धरतो आणि कर्मेंद्रिय मात्र कर्मामध्ये यथेच्छ वावरतात अशी एक स्थिती भगवंतांनी कल्पना केली. मन आवरलेलं आहे, इंद्रिय आवरलेली आहेत आणि आवरून आत्म्याच्या ठिकाणी संलग्न केलेली आहेत आणि कर्म मात्र उत्तम रीतीने करतो आहे. ही मोठीच कसरत आहे आणि हे करत असताना ते असं म्हणतात की ही कर्म नियतम कुरु कर्मत्वम कर्म जायो ही अकर्मणा, तू नियत कर्मच केवळ कर, तुझ्या वाट्याला आलेली कर्म कर. दुसऱ्याचं कर्म चांगलं आहे असं वाटलं म्हणून ते मी करायचं नाहीये. आपण कर्म म्हणजे देखील नोकरी का धंदा अशा म्हणजे पैसे मिळवण्याचं साधन एवढाच कर्माचा आपल्या पुढे एक स्थूल अर्थ उभा राहतो तेवढाही तो मर्यादित नाही. आणि ही जी कर्म आहेत नियत कर्म ती कशी करायची ते भगवंतांनी सांगितलं. त्याच्यात ते असं म्हणाले की यज्ञार्थात कर्मणा, कर्म ही यज्ञपूर्वक करायची आहेत. यज्ञपूर्वक म्हणजे सेवेसहित, यज्ञ म्हणजे सेवा, यज्ञ म्हणजे स्वार्थाचा त्याग. आपली कर्म स्वार्थपूर्वक असली तर ती यज्ञ नसतात, आपली कर्म जर सेवेची नसतील तर ती यज्ञ नसतात. यज्ञ म्हणजे समर्पण भाव, आपल्या कर्मातून ईश्वराला समर्पण भाव नसेल तर तो यज्ञ होऊ शकत नाही आणि आपल्यापुरते हे एवढे श्लोक आहेत हे आपण समजा. हा प्रश्न त्याचं उत्तर मी देतोय. तरी देखील भगवद्गीतेतला कर्मयोग आपल्याकरता काय आहे हे प्रथम आपल्याला समजून घ्यायला पाहिजे. नाहीतर नुसतं असं झालं तर मग तसं नाही का होणार, मग तसं कशाकरता सांगितलं, अशा पुढचे मागचे संदर्भ न समजता विचारलेल्या प्रश्नांना काही अर्थ नाही. मला असं वाटतं की मग तुम्हाला समजते का समजत नाहीये. तुमच्याकडून तात्पर्य श्रवण आणि तात्पर्य अभ्यासाची माझी अपेक्षा आहे. त्याच्यात तुम्हाला काय, आता तुम्ही कुठे आहात आणि त्याकरता तुम्हाला काय लागू होतं हे जर तुम्हाला समजलं नाही, हे जे कर्मयोगाचे श्लोक आहेत तुम्हाला गम्मत म्हणून सांगतो की हे केवढे उंचीवरचे श्लोक आहेत. भगवंत तू कर्म म्हणजे काय, विकर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हे समजून घे. त्याच्यात कर्म म्हणजे काय हे समजून घे. इथं आपण आहोत, आपण परधर्मात वारंवार प्रवेश करतो. आपण आपली कर्तव्यात्मक कर्म देखील उत्तम रीतीने इंद्रिय आणि मन आवरून करत नाही, आपल्याला करता येत नाहीयेत. आपली जी कर्म आहेत ती कर्म नियत कर्म या न्यायानी प्रत्येक कर्म होत नाहीये. आपण एकदम दुसरं कुठलं तरी असा झटका आल्यासारखं आपण वेगळंच काहीतरी करतो. जे साधक असतो पण अचानक साधक दशा सोडून देतो. आपल्याला असं वाटतं की सगळं जमलं पाहिजे माणसाला आणि या तत्वज्ञानापोटी एकदम वेगळंच काहीतरी आचरण करतो. यज्ञ प्रित्यर्थ कर्म करणं एवढं आपल्याला जमते का हे आपण पाहायला पाहिजे. म्हणजे आपल्या कर्मामध्ये सेवेचा भाव. सेवा म्हणजे काय, आपल्या कर्मांनी खरं सेवाच होत असते. आता मी बँकेत काम करत होतो, तुमची पासबुक भरून देत होतो, ती सेवा होती. ज्या काही हुंड्या येत असतील त्या डिस्काउंट करत होतो, ती कोणाची तरी सेवा होती. मी माझं काम करत होतो पण ती समाजाची सेवा होती. ही सेवा आहे हे कळलं पाहिजे. सेवेचा भाव पाहिजे. बाकी सगळ्यांची कर्म सेवेचीच असतात. तुम्ही डॉक्टर असा, तुम्ही वकील असा, तुम्ही प्राध्यापक असा, तुम्ही व्यापारी असा, तुमची कर्म सेवेचीच असतात. सेवेचा भाव नसतो ही अडचण आहे. म्हणून साधकांनी कर्म करताना आपण सेवा करतोय असा भाव ठेवणं गरजेचं आहे. म्हणजे यज्ञ झाला. बाकी यज्ञ म्हणजे कुठले होम हवन करायला भगवद्गीता सांगत नाहीये. त्याऐवजी सेवेच्याऐवजी स्वार्थाचा भाव, नफ्याचा भाव, कधीकधी अतिरिक्त पैशाचा भाव असा निर्माण होतो आणि तो आपल्याला कर्मयोगापासून च्युत करतो. आपण आता तिथं आहोत. साधक म्हणून आपली प्रगती होत नाहीये. आपल्याला सेवा करायची आहे. आपल्या ठिकाणी समर्पण भाव नाहीये का आहे हे कर्म करताना पाहायला पाहिजे. आपण नामस्मरणपूर्वक सद्गुरूंचं स्मरण करून किंवा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा पूजा केली होय अपारा तोषा लागी, त्या सर्वात्मक ईश्वराचं स्मरण असतं आपल्या कर्मांमध्ये. आत्ता त्याची गरज आहे आणि आत्ता स्वार्थ त्यागाची गरज आहे. कधी कधी समाजाकडून मिळालेलं ते समाजाला अर्पण न करता जो खातो तेन एव सहा, असं या ठिकाणी तिसऱ्या अध्यायात, तो चोर आहे असं समजावं असं भगवंत म्हणाले. आपल्या हातून काही सुटतंय का? रामकृष्ण एकाला म्हणाले की तू इथं येत असतोस तर दोन पैसे तरी इथं ठेवत जा. माझ्याकरता नाही, त्यागाची तुला गरज आहे म्हणून सांगतो. एखादं केळं तरी घेऊन येत जा असं म्हणाले. चांगल्या कामासाठी आपल्याकडून काही सुटतंय का? आपला स्वार्थ त्याग किती प्रमाणात आहे, करतोय का आपण? हेही पाहायची गरज आहे. आता आपण इथं आहोत हे समजून घ्या. हे प्रश्न नंतर असं मी म्हणेन, या प्रश्नांनी तुम्ही सिद्ध झालात की मग काय होतं की कर्म करत असतानाच आत्मभाव राखून अशा प्रकारची कर्म करत असल्यामुळं आपण आत्मा आणि मुळीच कर्म करत नाही या बोधावर ती व्यक्ती येते. कर्मणी अकर्म या पश्येत, अकर्मणी च कर्म या, आणि आपल्या अकर्म आत्मदशेतूनच सगळी देहाची कर्म चाललेली आहेत असं दोन्ही एकाच वेळेला त्याला समजतं. स बुद्धिमान मनुष्येषु स युक्त कर्मकृत कृत्स्न कर्मकृत, त्याला बुद्धिमान असं म्हणायचं. ही बुद्धी म्हणजे नुसते संदर्भ गोळा करून विचारलेले प्रश्न नाहीयेत. तर अशा प्रकारची कर्म करायला जमणं याला बुद्धी असं म्हणतात. आणि मग तो श्लोक आला, यस्य सर्वे समारंभा काम संकल्प वर्जिता, ज्याचे सगळे समारंभ आता त्याच्या जीवनाची कर्म हे समारंभ झाले, त्याच्यात काम राहिला नाही, याचं कारण यज्ञ प्रित्यर्थ या भावनेनी तो कर्म करतो आहे. तुम्हाला अडचण आहे की संकल्प केल्याशिवाय निश्चय केल्याशिवाय कर्मच कसं करायचं, तर नीट लक्षात घेणं गरजेचं आहे की मुळात सांगायचं काय. ज्ञानाग्नी दग्ध कर्माणं तमाहुहु पंडितं बुधाः, त्याच्या पुढे ते असं म्हणतात की त्यक्त्वा कर्मफलासंगम, कर्मफळाचा संघ ज्यांनी टाकून दिलेला आहे, नित्य तृप्ताः निराश्रयः, जो नेहमीच तृप्त आहे म्हणजे आपल्या आत्म्यामध्ये, आणि कर्माचा आश्रय, कर्मफळाचा आश्रय, संसाराचा आश्रय एवढंच नव्हे तर देहाचा आश्रय देखील त्यांनी सोडून दिलेला आहे, जो निराश्रय झालेला आहे. कर्मणी अभिप्रवृत्त अपी, तो कर्म करत असताना अतिशय उत्साहानी कर्म करताना दिसला तरी देखील, अभिप्रवृत्त अपी नैव किंचित करोति सः, तो यत्किंचितही करत नाही. ही अंतरस्थिती आहे. या अंतरस्थितीचे प्रश्न तुम्हाला जिथं कर्म समजत नाहीयेत, संकल्प समजत नाहीये, मी रागवलोय असं धरू नका, पण प्रथम तुम्ही काहीतरी धडपड करा असं मला म्हणायचंय की या समत्व कशाला समत्व म्हटलंय आणि तिथं तुम्ही कुठं आहात हे जरा पहा, याचं जरा चिंतन करा. अभ्यास करणं हेही तुम्हाला करायचं आहे. संकल्प प्रभवान कामांस त्यक्त्वा सर्वान अशेषतः, संकल्प आणि संकल्पातून निर्माण होणारे काम हे ध्यानाच्या वेळेला अति त्रासदायक ठरतात. एक संकल्प निर्माण झाला की आता ध्यान झालं की लगेच कुकर लावीन, अंग धुवायला जाईन, तोपर्यंत कुकर होईल, इकडे भाजी फोडणील टाकेन, इकडे पोळ्या करेन, पण तू ध्यानाला बसलेली आहेस. हे संकल्पातून निर्माण होणारी जी पुढचं कर्मचक्र आहे ते आता गरजेचं आहे का? आता ध्यानाला बसलीस ना तू. जर आपण इथं अडकून पडलेले असू, संकल्पातून कशा कामना निर्माण होतात, असा असा मी व्यवसाय केला, त्याच्यात इतक्या बॉक्सला इतके असे मी 10,000 बॉक्स दिले की मला इतके पैसे येतील, मग मी त्याचं असं करीन, हे चिंतन ध्यानात. मग ते कुठं गुंतवीन? म्हणून आपण कशात सापडलेले आहोत हे समजून घ्या. आणि अशा प्रकारचा संकल्प आणि संकल्पातून निर्माण होणारा काम हे ध्यानामध्ये बाधक आहे, याचा अशेष त्याग करा असं भगवंत सांगतायत. म्हणून हा प्रश्न मी बाजूला ठेवत होतो. प्रश्न असा आहे, कोणत्याही कर्माचा संकल्प केल्याशिवाय किंवा निश्चय केल्याशिवाय ते सिद्धीला जाईल काय? आपली जी कर्तव्यात्मक कर्म आहेत, तर ती कर्तव्यात्मक कर्म प्रभूसेवा म्हणून, ईश्वर सेवा म्हणून, आपण आत्मरूप आहोत असं लक्षात घेऊन मन इंद्रिय आवरून, कारण कर्म करत असताना भोग निर्माण होतात, करायची आहेत, हाच कर्मातला संकल्प आहे. तुम्ही नेहमीची मग मी पैसे कसे मिळवणार, तर मी पैसे कसे मिळवणार नाही, तुला तुझं जे जीवन जगायचं आहे ते आत्मसंकल्प राखून किंवा मी आत्मा याचं अनुसंधान ठेवून कसं करायचंय हे भगवद्गीता सांगतीये. तुम्ही तसं करत नाही आहात, तसं करत नसाल तर तुम्हाला ते समजून घेणं गरजेचं आहे की आपण कसं करायला पाहिजे असं भगवंत सांगतायत. मग असं नाही केलं तर तसं कसं होईल असं जे विचारलेलं आहे. भगवंत तर कर्माचा संकल्प न करण्यास सांगत आहेत. कोणतेही कर्तव्य कर्म करत असताना निश्चय पाहिजेच ना, असे अनावश्यक वेगळेच काहीतरी प्रश्न एक तर्क केवळ उभे केलेले आहेत. म्हणून मी तुम्हाला सांगतो, हो मी तुम्हाला म्हणून असं सांगतो की परमार्थाकरता प्रश्न जरूर विचारा, पण त्या प्रश्नांमध्ये तुम्हाला तुम्ही काहीतरी योग्य अभ्यास केलाय, तुम्हाला काही त्या अभ्यासाने अडलंय असं विचारू दे, असं लक्षात येऊ दे. त्याच्याऐवजी ग्रंथातले वेगवेगळे संदर्भ उचलून तुम्ही प्रश्न विचारल्यामुळं तुमचा जो गोंधळ दिसतो तो पाहून मला वाईट वाटतं. मला असं वाटतं मी इथं करतोय काय, मी इथं सांगतोय कशा करता. तुम्हाला जर समजतच नसेल, आपण न समजणाऱ्या लोकांपुढे बोलतोय की काय, असं मग कधी कधी वाटायला सुरुवात होते. त्यामुळं तुम्ही जरा स्वतःचे प्रयत्न जरूर करायला पाहिजेत असं मी तुम्हाला सुचवीन. करत नसाल तर वाचा भगवत गीता किंचित धीता गंगा जल लव कणिका पीता सकृदपी यस्य मुरारी समर्चा. असं काहीतरी तुमच्या जीवनामध्ये असावं, किंचित अधीत भगवद्गीता असावी. आणि त्या त्या वेळेला कोणत्या तर्कांनी कोणता विषय मांडलेला आहे हे पाहत पुढे जावं. काही मागं लिहिलेलं आहे, काही पुढे लिहिलेलं आहे. आपण कुठे उभे आहोत, कुठली लक्षणं भगवंत सांगतायत ती आपल्याला लागू पडतायत का. आपण तिथं गेल्यावर मग तिथले अनुभव आपल्याला येतील, तर आधीच विचारून कसं चालेल की अस्य सर्वे समारंभा कामसंकल्प वर्जित हा. ही तुमच्याकडून माझ्याकडून भगवंत अपेक्षा करत नाहीयेत, तर तुमच्या माझ्याकडून कर्मयोगाची अपेक्षा करतायत की जो साधला तर हे आपोआप तुम्हाला कर्मयोगाचं जीवन प्राप्त होईल असं भगवंतांना सांगायचंय. हे नीट समजून घ्या असं मला तुम्हाला सांगायचंय. भगवंत तर म्हणतात की कर्म करीत असताना संकल्प का करू नये ह्याबद्दल समजवून द्यावे असं विचारलेलं आहे. आपण एक 5-10 मिनिटं शांत नाम घेऊया. सगळे डोळे मिटून बसू. शांत मन शांत होऊ देत. निर्विचार श्वास शांत होऊ देत. हृदयाकडे लक्ष, एका जुनाट शिव मंदिरामध्ये अंधाऱ्या गाभाऱ्यात शंकराची पिंड हृदयाच्या ठिकाणी पहा, बाजूला एक ठाण दिवा आहे, वर बांधलेल्या अभिषेक पात्रातून शिवलिंगावर अभिषेक होतो आहे, आपण श्री शंकराच्या पिंडीकडे हृदयस्थ पिंडीकडे पाहत नाम घेतो आहोत, प्रत्येक नामाबरोबर शिवशांतीचा अनुभव येतो आहे, शिवाय। केवळ हृदयस्थ गाभारा त्यात असणारी शिवपिंडी आपण जाणीवेतून घेत असणारं नाम आणि होणारा शांतीचा स्पर्श यापेक्षा आणि कशाची आठवण नको। हरी 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 स्वामी जी स्वामी हरी 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 राम राम। अपलं मूळ स्वरूप शांतीचं आहे। जरा विचार नाहीसे झाले की आत शांतीच भरून राहिलेली आहे। जरा वासना दूर झाल्या की आत शांतीच आहे। ही आत्मसंज्ञक शांती आपण वारंवार अनुभवित राहावी आणि तिच्या अधिष्ठानावर बोलावं, पाहावं, ऐकावं, शांती राखून सर्व क्रियाकर्म करावीत। आणि जेव्हा आपण अशांत होतो आहोत जरा असं वाटेल तेव्हा परत जरा बसावं, थोडं आत वळून पाहावं, थोडं नाम घेतलं, किंचित काळ एक 10-15 मिनिटं ध्यानाला बसला अथवा नाम घेतलं तरी परत आपण आपल्या आतल्या शांतीला प्राप्त होतो। अशा युक्तीने जीवन आपण जगत राहावं। जीवन हे फार सुंदर आहे, रसयुक्त आहे आणि आपल्याला अशांत करण्याचा प्रयत्न जगात सर्व बाजूंनी जर काही चालला असेल तर विषयांच्या द्वारा चाललेला असतो। आपण विषयांना वारंवार अशा प्रकारे बाजूला सारायला जर शिकलो तर आणि स्वरूपस्थ व्हायला शिकलो तर जीवनाची धन्यता त्याच क्षणांमध्ये आहे ज्या क्षणामध्ये आपण हे सगळं साधतो। तसं आपण करावं। हरी ओम तत्सत। हरी हरी हरा हरा। बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरी हरी
श्रीराम। बरीच निवेदन आहेत।